आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम हल्ल्यातल्या दोषींना आणि कारस्थानकर्त्यांना सणसणीत प्रत्युत्तर देणार पंतप्रधानांचा पुनरुच्चार. शहरांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शहर विकासावरील संवादांची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सुरुवात आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना आणि कट कारस्थान करणाऱ्यांना सणसणीत प्रत्युत्तर मिळेल असं सांगून हा हल्ला काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीमुळे दहशतवाद्यांच्या नेतृत्वाचं हताशपण आणि त्यांच्या भ्याडपणाचं निदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या मासिक संवादाच्या 121व्या भागात ते काल बोलत होते. बदलत्या काश्मीरवर झालेल्या या हल्ल्याविषयी बोलताना ते म्हणाले,
जब कश्मीर में शांति लौट रही थी, स्कूल कॉलेजों में एक वाइब्रेंसी थी, निर्माण कार्यों में अभूतपूर्व गति आई थी, लोकतंत्र मजबूत हो रहा था, पर्यटकों की संख्या में रिकॉर्ड बढ़ोतरी हो रही थी, लोगों की कमाई बढ़ रही थी, देश के दुश्मनों को, जम्मू कश्मीर के दुश्मनों को ये रास नहीं आया. आतंकी और आतंक के आका चाहते हैं कश्मीर फिर से तबाह हो जाए और इसलिए इतनी बड़ी साजिश को अंजाम दिया. आतंकवाद के खिलाफ देश की एकता हमारी सबसे बड़ी ताकत है. यही एकता आतंकवाद के खिलाफ हमारी निर्णायक लड़ाई का आधार है. हमें देश के सामने आई इस चुनौती का सामना करने के लिए अपने संकल्पों को मजबूत करना है. आज दुनिया देख रही है इस आतंकी हमले के बाद पूरा देश एक स्वर में बोल रहा है.
दहशतवादाविरोधातल्या लढाईत देशाची एकजूट ही सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावरून जागतिक नेत्यांकडून भारताकडे संवेदना व्यक्त केली जात आहे असं सांगून घटनेतल्या पीडित कुटुंबियांना न्याय देण्याला त्यांनी इसी संचालक दिवंगत डॉ के कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या प्रक्षेपणाला 50 वर्ष झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला. भारत अंतराळ महासत्ता झाला असून या क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. देशातल्या तरुणांचा या क्षेत्रातला सहभागही स्टार्टअपच्या माध्यमातून वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. मन की बातच्या या भागात भारताचा विचार संकटकाळातला मित्र म्हणून केला जात असल्याचं ऑपरेशन ब्रह्माचा उल्लेख करत मोदी यांनी सांगितलं. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नव्या सचेत अॅपविषयी माहिती देत नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन देशवासियांना केलं. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे औपचारिकरित्या सोपवण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून तपास संस्थेचं पथक पुरावे शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. घटनेच्या साक्षीदारांची चौकशी केली जात आहे. शहरातल्या येण्या जाण्याच्या स्थळांचीही बारकाईनं तपासणी केली जात असल्याचं संस्थेनं प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात राहणारे सर्व पाकिस्तानी नागरिक सापडले असून कोणीही हरवलेले नाहीत असं मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 48 शहरांमध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना देशातून पाठवून दिलं जाईल असंही फडणवीस यांनी नमूद केलं. दरम्यान अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परत जाण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय नौदलानं काल जहाजविरोधी युद्धाचा सराव केला. कोणत्याही वेळी कोठेही कशाही प्रकारे देशाच्या सागरी हिताच्या सुरक्षिततेसाठी नौदल सज्ज आणि सक्षम असल्याची घोषणा नौदलानं या सरावातून केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांची भेट घेऊन भारताच्या संरक्षण सज्जतेवर चर्चा केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातली अर्धी लोकसंख्या 500 शहरांमध्ये एकवटली असून उर्वरित लोकसंख्या 40,000 गावांमध्ये राहत आहे. शहरांचा चेहरा बदलू शकलो आपण उत्तम जीवन देऊ शकतो त्यासाठी पुणे अर्बन डायलॉग यासारख्या चर्चांची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. यशदा बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेनं संयुक्तपणे यशदा इथं आयोजित केलेल्या पुणे अर्बन डायलॉग आव्हानं आणि उपाय या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे महानगर प्रदेश विकास आराखडा रद्द करून रस्त्यांचं जाळं निर्माण करणं आणि नगर रचना योजना राबवण्याचा विचार असल्याचं सांगून शेवटपर्यंत वाहतूक सुविधा नसल्यास सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम वापर होत नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. शहरातल्या वाढत्या संधींमुळे वाढतं नागरिकीकरण आणि अपुऱ्या सुविधांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले,
देशातली शहरं ही कुठेतरी बकाल झालेली आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षणाकरता, आरोग्याकरता, अपॉर्च्युनिटीज करता, जॉब्स करता, एंटरटेनमेंट करता शहरांकडे येतात. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आपण विचार केला नाही, हाऊसिंग तयार केलं नाही, तर झोपडपट्टी तयार होते, अतिक्रमण तयार होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरं वाढल्यानंतर घनकचऱ्याचा प्रॉब्लेम तयार होतो, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम तयार होतो आणि मग अचानक आपल्याला एक दिवस लक्षात येतं की शहरं अनमॅनेजेबल झालेली आहेत, अनसस्टेनेबल झालेली आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, दोन तीनच आपले शहरं अशी आहेत की जी त्या मनाने ग्रीनफील्ड तयार झाली आहेत. बाकी सगळी जी शहरं आहेत याच्यातलं अर्बनायझेशन मॅनेज करण्याकरता आपल्याला रेट्रोफिटिंग करावं लागतंय आणि रेट्रोफिटिंग हे सगळ्यात कठीण आहे, ते सगळ्यात वेळ घेणार आहे. सो प्लॅन आपण तयार करतो तो इम्प्लिमेंटेबल असला पाहिजे, इम्प्लिमेंटेशनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि अर्थातच इम्प्लिमेंटेशनचं व्हील असलं पाहिजे.
येत्या वर्षात कर्करोगाच्या उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार असून देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या विस्तारित इमारतीचं लोकार्पण करताना ते बोलत होते. कर्करोगाचं निदान वेळेवर आणि लवकर करण्यासह 90% रुग्णांवर एक महिन्याच्या आत उपचार सुरू करण्यात आल्याचंही नड्डा यांनी सांगितलं. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून 200 निगा केंद्र उभारली जाणार आहेत. निदान क्षमता वाढवल्यानं मुखाचा कर्करोग, महिलांमधला स्तनांचा कर्करोग यांचं वेळेवर निदान होऊन वेळेत उपचार सुरू होऊ शकत असल्याची माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीमसारखी कर्करोगावरील उपचाराची अद्ययावत सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. नक्षलवाद्यांचं कटेझरी अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचली. पोलीस विभागाच्या प्रयत्नातून पोहोचलेल्या एसटी बसचं स्थानिक नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. या बसमुळे कटेझरी आणि त्याजवळील 10-12 गावातील नागरिकांची सोय होणार आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून दुर्गम भागातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मागील 5 वर्षांमध्ये 400 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते आणि 59 पुलांचं बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात काल दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत होता, मात्र संध्याकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात वीज गेल्यानंही नागरिक त्रस्त झाले होते. या पावसाचा फटका आंबा बागांना बसणार आहे. भंडाऱ्यातही काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. हवेत गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव आणि मिरज तालुक्यात काल दुपारी पाऊस झाला, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 9 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 38 षटकं आणि एका चेंडूत 147 धावांवर आटोपला. विजयासाठी 148 धावांचं आव्हान भारतानं 29 षटकं आणि 4 चेंडूत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं. प्रतिका रावलनं नाबाद 50 तर हरनील देओलनं नाबाद 48 धावा केल्या. स्मृती मंधानानं 43 धावांचं योगदान दिलं. हवामान. मराठवाड्यात उष्ण आणि दवट हवामान राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह गडगडाटी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम हल्ल्यातल्या दोषींना आणि कारस्थानकर्त्यांना सणसणीत प्रत्युत्तर देणार पंतप्रधानांचा पुनरुच्चार. शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शहर विकासावरील संवादांची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सुरुवात आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.